प्रकरण 22, ईश्वर भोगून अभोगता। एक मनुष्य काही कामानिमित्त परगावी गेला। गावचा रस्ता तसा दूरचा आणि अडरानातून होता। वेळ आणि अंतर यासंबंधीचं त्या गृहस्थाचं गणित चुकलं आणि दाट रानातच त्याला रात्र झाली। तेवढ्यात त्याला एक डाक बंगला दिसला। रात्र तिथेच काढावी असा विचार करून डाक बंगल्यातल्या एका खोलीत त्यांनी आपलं आसन स्थिर केलं। आपल्या बॅगेतलं एक पुस्तक काढलं आणि वाचत पडला। तो रसिक असल्यामुळे वाचनात गढून गेला। मध्यरात्र केव्हा उलटून गेली हे त्याच्या लक्षातही आलं नाही। शेवटी डोळे चुरचुरू लागल्यामुळे त्यांनी पुस्तक मिटलं, तोच त्याची दृष्टी समोर गेली। समोरच्या खिडकीतून चंद्र जणू आत येऊन आपल्या शुभ्र धवल प्रकाशाची बरसात करीत होता। तो गृहस्थ ते दृश्य पाहून मोहरून गेला। त्याला वाटलं, आतलं दृश्य इतकं छान तर बाहेर काय असेल। म्हणून त्याने दार उघडलं आणि बाहेर आला। डाक बंगला एका टेकडीवर होता। लागूनच खोल दरी होती। त्यातून उन्मत्त नागिणीसारखी उड्या मारत नदी वाहत होती। आकाशातला चंद्र प्रवाहाच्या लहरीवर जणू नृत्य करीत होता। टिपूर चांदण्यानी आसमंत फुलून उठला होता। वृक्षवेलींच्या छायामधून सरकत जाणारा प्रकाश जणू काही मंद वायूला आपला सवंगडी करून सगळ्या वातावरणालाच शिरशिरी आणून गोड गुदगुल्या करीत होता। सृष्टी सौंदर्य जणू ओसंडून वाहत होतं। अवाक होऊन पांथस्त हे सर्व बघत होता। मनोमन मात्र त्याला खेद होत होता की या विमुक्त सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरता मी इतक्या उशिरा का आलो। आत वाचत असलेल्या पुस्तकात सौंदर्याचं शास्त्र शब्दांकित झालं होतं, परंतु बाहेर प्रत्यक्ष सौंदर्य देवता आपल्या सख्यांसह क्रीडामग्न झाली होती। तो पांथस्थ आत आणि बाहेर सौंदर्याचा आस्वाद आनंद घेत होता। पुस्तकाचं नाव सौंदर्यशास्त्र असं होतं, परंतु दोन्हीकडचा आनंद घेणारे माध्यम तेवढं वेगळं होतं। आतला शब्द माध्यमातून होता तर बाहेरचा निसर्ग माध्यमातून। त्यामुळे बाहेरचा सर्वंकष होता, सर्व इंद्रियांना वेधून घेणारा होता, खऱ्या अर्थाने जीव सुखावणारा होता। म्हणून आता डोळ्याचं चुरचुरणं बंद झालं, शरीरातला आळस निघून गेला। हे दृश्य किती पाहू आणि अखंड स्मरणात कसं ठेवू असं त्याला होऊन गेलं। त्याला आता स्मरणच फक्त मनोपटलावर कोरून ठेवायचं होतं, कारण वस्तुस्थिती बदलू लागली होती। काळे विशाल काय ढग जमून आले, जोराचा वारा सुटला, पावसाचे टपोरे थेंब पडू लागले। नाईलाजाने हिरमुसले होऊन त्याला आत यावं लागलं। पुन्हा पुस्तक उघडलं आणि खूण ठेवलेल्या पानापासून पुढे वाचू लागला। पुस्तकातील मजकुराच्या पायवाटेवरून तो विचार करू लागला। त्यांनी आज तिन्ही प्रकारच्या सौंदर्यांचा उपभोग घेतला होता। पुस्तकातल्या भावलहरी, चंद्राच्या तेजोलहरी आणि ढगांच्या स्वरलहरी, तिन्हीत सौंदर्य होते, आनंद होता, जीव सुखवण्याचे सामर्थ्य होते। परंतु तिन्ही आपण असे काही करतो आहोत या भावनेपासून अलिप्त होते। पुढे त्याच पुस्तकानी आणखी एक विचार दिला। या सर्व आनंदाचा उपभोग देऊन पुस्तक, चंद्र आणि ढग निघून जातील। कुठे कसे तेही कळणार नाही। जराशा वेळाने ढग पांगतील। सकाळ होताच चंद्र आणि त्याची ज्योत्सना लुप्त होईल। पुस्तकही बॅगेमध्ये बंद होऊन पडेल आणि आता सुखावलेल्या जीवाचं काय। त्याला हे सर्व भोगून विसरायलाच हवं, कारण दुसऱ्याच क्षणी पुन्हा सौंदर्य उपभोग देण्यास सज्ज आहेच। स्वरूप फक्त बदलेल। रात्रीऐवजी दिवस असेल, चंद्राऐवजी सूर्य असेल, ढग असतील किंवा नसतील, परंतु प्रत्येक परिस्थितीतून सौंदर्याची उधळण असणारच. जीवाला मात्र ते घेता आलं पाहिजे. जीवाला हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो मागील स्मृती कोंदणात राखून नवीन सौंदर्याकडे तेवढ्याच ताजेपणाने पाहू शकेल. म्हणजेच सौंदर्याची प्रखरण करणारे चंद्र, ढग वा पुस्तक जेवढ्या त्रयस्थपणे आपलं कार्य करून निघून गेलं तेवढ्याच त्रयस्थपणे जीवालाही सौंदर्याच्या सुखाचा आस्वाद घेऊन अलिप्त व्हावे लागेल. यालाच भोगून अभोक्ता म्हणायचं. जसा निसर्ग किंवा ईश्वर असतो, एरवी प्रत्येक जीवाचा प्रवास त्या पांथस्थाप्रमाणे संसाररूपी आडरानातूनच असतो आणि दरवेळी जीवनरूपी डाक बंगल्यात त्याला विसावा घ्यावा लागतो. प्रत्येक क्षण हा सुखाने भरलेला आहे, अभोक्तेपणे भोगायचा की आपणच ईश्वर. सोहम हंसः.